आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करत आहोत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मनोगताचा मराठी अनुवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज पुन्हा एकदा मला तुम्हा सर्वांना भेटण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे. तुम्हाला वाटत असेल की मी स्वतः प्रधानमंत्री असं का बोलत आहे. मी असं बोलत आहे कारण मी प्रधानमंत्री कमी आणि प्रधान सेवक अधिक आहे. लहानपणापासून मी एक गोष्ट नेहमी ऐकत मोठा झालो आहे. कदाचित तीच गोष्ट मन की बातला प्रेरणादायी ठरते. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत मोठे झालो आहोत. दुःख इतरांसमोर मांडलं की कमी होतं आणि सुख इतरांसमोर मांडलं, इतरांना देऊ केलं तर वाढत जातं. मी ज्या गोष्टी बोलतो त्या म्हणजे माझ्या मनाला होणारं दुःख मी आपल्या सर्वांसमोर मांडून माझं मन हलकं करतो आणि काही वेळा काही सुखाच्या गोष्टी आपल्यासमोर मांडून आपला आनंद द्विगुणित करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी मागील खेपेला असं म्हटलं होतं की मला बऱ्याच काळापासून आपल्या युवा पिढीची चिंता सतावत आहे. मला चिंता सतावण्याचं कारण हे नाही की आपण मला प्रधानमंत्री बनवलं. मला चिंता सतावते कारण कोण्या आईचा मुलगा एखाद्या कुटुंबातील तरुण अशा गर्तेत जात आहे. अशा वेळेस केवळ ती व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. समाज, देश, सर्व काही उद्ध्वस्त होतं. ड्रग्ज किंवा नशा एक अशी भयंकर शारीरिक विकृती आहे जी भल्या भल्यांना रसातळाला नेते. मी जेव्हा गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होतो तेव्हा अनेकदा मोठमोठे अधिकारी माझ्या भेटीला येत असत, रजा मागत असत. तेव्हा मी विचारत असे का, तर पहिल्यांदा ते अधिक काही बोलण्यास तयार होत नसत. पण जरा आपुलकीनं विचारपूस केल्यावर सांगत की माझा मुलगा वाईट व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मला आता सर्व काही सोडून त्याला वेळ देणं आवश्यक आहे. आणि जे अधिकारी मला अत्यंत प्रबळ मनाचे आहेत असं वाटत असे ते देखील अगदी रडकुंडीला येत असत. मी अशा अनेक मातांना भेटलो आहे. एकदा मी पंजाबला गेलो होतो तेव्हा तिकडे मला काही माता भेटल्या होत्या. त्या फारच रागावलेल्या होत्या, भरपूर दुःखी देखील होत्या. या गोष्टीची चिंता सामाजिक स्तरावर करणं आवश्यक आहे. मला ठाऊक आहे की जो तरुण या वाईट व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा कधी कधी आपण त्या तरुणाला दोषी मानतो, तो मुलगा वाईट असं म्हणतो. सत्य हे आहे की व्यसन वाईट आहे, तरुण मुलगा वाईट नाही. नशा करण्याचं व्यसन वाईट आहे, तरुण मुलगा वाईट नाही. आपण आपल्या मुलास दोषी ठरवू नका, व्यसनाला दोष द्या, नशेच्या सवयीला दोष द्या आणि त्याला त्यापासून परावृत्त करण्याचे मार्ग शोधा. जर आपण त्या मुलालाच वाळीत टाकलं, दोष दिला, तर तो आणखीनच नशा करू लागेल. नशा करणं हा सायको सोशिओ मेडिकल प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच त्या समस्येला मानसिक सामाजिक वैद्यकीय समस्या म्हणून हाताळलं पाहिजे. मला मान्य आहे की काही समस्या वैद्यकीय शास्त्राच्या आटोक्यात नाहीत. अशा वेळी व्यक्ती, कुटुंबीय, मित्रमंडळी, समाज, सरकार, कायदा या सर्वांना एकत्रितपणे एक दिलानं काम करावं लागेल. प्रत्येकानं स्वतंत्रपणे काम करून अशा समस्यांचं समाधान होत नसतं. नुकतीच मी आसाममध्ये सर्व डीजीपींची सभा आयोजित केली होती. त्या सर्वांसमोर मी या समस्येबाबतचं माझ्या मनातलं दुःख कळकळीनं मांडलं. पोलीस डिपार्टमेंटला यावर गंभीरपणे चर्चा करून उपाय शोधायला सांगितलं. मी डिपार्टमेंटला हे देखील सांगितलं की या समस्येच्या मदतीसाठी टोल फ्री म्हणजे निःशुल्क हेल्पलाईन सुरू करावी, जेणेकरून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात ज्या आईवडिलांना आपला मुलगा ड्रग्ज व्यसनाच्या आहारी गेला आहे असं वाटत आहे त्यांना मदत मिळावी. ही गोष्ट जगासमोर समाजासमोर उघडपणे बोलण्यास कदाचित त्यांना लाज वाटत असेल, संकोच देखील वाटत असेल. त्यांनी आपली समस्या कोणासमोर बोलून दाखवावी आणि त्यामुळेच अशी एक हेल्पलाईन बनवावी असं मी सरकारला सांगितलं आहे आणि लवकरच ते या दिशेनं विचार करून पावलं उचलतील. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की ड्रग्ज आपल्या तीन गोष्टी घेऊन येतात. 3D हा अतिशय वाईट 3D आहे. मनोरंजन क्षेत्रातील 3D बद्दल मी बोलत नाहीये. 1D आहे डार्कनेस म्हणजे अंधार. 2D आहे डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश. आणि तिसरा डी आहे डिव्हास्टेशन, म्हणजे निर्दालन. नशा आपल्याला अंधकाराच्या दिशेनं घेऊन जाते. विनाशाच्या जवळ आपण पोहोचतो आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्यापलीकडे या नशेमुळे काहीही होत नाही. आणि म्हणूनच या चिंतित करून सोडणाऱ्या विषयावर मी चर्चा केली आहे. जेव्हा मागील खेपेला मन की बात या कार्यक्रमातून या विषयाला स्पर्श केला होता, तेव्हा संपूर्ण देशभरातून किमान 7,000 किंवा त्याहून अधिक पत्र मला आकाशवाणीच्या पत्त्यावर मिळाली. सरकारात जी पत्र आली ती वेगळीच. ऑनलाईन सरकारी वेबसाईट mygov.in वेबसाईटवर हजारो ईमेल्स आले. ट्विटर आणि फेसबुकवर लाखो कॉमेंट्स आल्या. एक प्रकारे समाजाच्या मनात खदखदत असलेली गोष्ट एकत्रितपणे बाहेर पडत आहे, तिला वाचा फुटत आहे. देशातील मीडियाचा, प्रसारमाध्यमांचा मी विशेष आभारी आहे, कारण त्यांनी ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचवली. अनेक टीव्ही वाहिन्यांनी एक एक तासाचे कार्यक्रम तयार केले आणि तेही मी पाहिले. त्यामध्ये केवळ सरकारला दोष लावण्याचे कार्यक्रम नव्हते, एक चिंता होती. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की या समस्येला वाचा फोडण्याचा मनापासून केलेला हा एक प्रयत्न होता, कारण यामुळे एक चांगली विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. तसं वातावरण तयार झालं. सरकारच्या जबाबदारीची जाणीव आता सरकारला झाली आहे. आता ते उदासीन राहणार नाही असं त्यांना वाटतं. मी या नशेच्या व्यसनात बुडून गेलेल्या तरुणांना कधी कधी विचारू इच्छितो की आपण कधी असा विचार केलात का, 2-4 तास नशा केल्यामुळे तात्पुरती आणि क्षणभंगूर असणाऱ्या जीवनाची एक वेगळी अनुभूती तुम्हाला येते? सर्व समस्या दूर पळून गेल्याचा भास तुम्हाला होतो? पण ज्या पैशातून तुम्ही ड्रग्ज विकत घेता ते पैसे कुठे जातात कधी विचार केलात? कल्पना करा, हे ड्रग्जचे पैसे अतिरेक्यांच्या, दहशतवादी लोकांच्या हाती लागत असावेत, आणि याच पैशातून दहशतवादी शस्त्र खरेदी करत असतील. त्याच शस्त्रांमधून कोणी दहशतवादी माझ्या देशाच्या सैनिकाच्या छातीत गोळ्या घालत असतील असा विचार कधी तुम्ही केलाय? कोणी आईच्या मुलाच्या, भारत मातेच्या, प्राणप्रिय देशासाठी जगणाऱ्या आणि मरणाऱ्या सैनिकाच्या छातीत गोळी लागली आहे, आणि त्या गोळीमध्ये तुम्ही विकत घेतलेल्या ड्रग्जचा, तुमच्या नशेचा पैसा देखील आहे. एकदा विचार करा. मला विश्वास आहे की आपणही भारत मातेवर प्रेम करता, देशाच्या सैनिकांचा आदर करता, तर मग आपण या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या, ड्रग माफियांना मदत करणाऱ्या या धंद्याला मदत करता, हे तुमच्या लक्षात येईल. काही लोकांना असं वाटतं की जेव्हा जीवनात निराशा येते, वैफल्य येतं, दुसरा कोणताही मार्ग सापडत नाही, तेव्हा माणूस नशेच्या, व्यसनाच्या आहारी जातो. मला तर असं वाटतं की ज्याच्या जीवनात काही ध्येय नाही, लक्ष्य नाही, इच्छाशक्ती नाही, एक रिकाम टेकडेपणा आहे, अशा ठिकाणीच ड्रग सहज प्रवेश करू शकतं. ड्रगपासून बचाव व्हावा असेल, आपल्या मुलाला ड्रगपासून वाचवायचं असेल, तर त्यांना ध्येयवादी बनवा. काही करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात जागवा. मोठमोठी स्वप्न पाहायला त्यांना शिकवा. तेव्हाच त्यांचं मन अशा वाईट गोष्टींकडे वळणार नाही. त्यांना वाटेल, नाही, हे मी करून दाखवेनच. आपण खेळाडूंना पाहिलं असेल, थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच गोधडीत शिरून झोपावंसं वाटतं, पण खेळाडू झोपत नाहीत, ते मोकळ्या मैदानात जातात, सकाळी अगदी पहाटे 4 किंवा 5 लाच जातात. का? कारण ध्येय निश्चित झालेलं आहे. अशा प्रकारची ध्येयवादी वृत्ती आपल्या मुलामध्ये नसेल तर वाईट गोष्टी त्याच्या जीवनात सहज प्रवेश करतील. आज मला स्वामी विवेकानंद यांचे शब्द आठवतात. प्रत्येक तरुणासाठी एक अत्यंत आदर्श वाक्य आहे, आणि मला विश्वास आहे की ते वाक्य पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक विचार करा, त्या विचारालाच आपलं जीवन बनवून घ्या. त्या विचाराबाबत आणखी विचार करा, त्याबाबतची स्वप्न बघा, तो विचार आपल्या जीवनात भिनू द्या. आपला मेंदू, मांसपेशी, रक्तवाहिन्या, शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्या विचारानं भरून टाका आणि इतर सर्व विचार सोडून द्या. विवेकानंदांचं हे वाक्य प्रत्येक तरुण मनासाठी आहे. त्यांच्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणूनच मी युवकांना ध्येयवादी बना असं सांगेन, जेणेकरून अनेक वाईट गोष्टींपासून तुमचा बचाव होईल. कधीकधी मित्रमंडळींमध्ये वावरतो तेव्हा असं वाटतं की हा किती कूल आहे. काही लोकांना वाटतं हे स्टाईल स्टेटमेंट आहे आणि अशाच वेळेस नकळतपणे ते अशा भयंकर विकृतीनं ग्रस्त होतात. हे स्टाईल स्टेटमेंट नाही किंवा कूल सुद्धा नाही, हे म्हणजे उद्ध्वस्त होण्याचा मार्ग आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा मित्रमंडळी आपल्या नशेखोरीच्या गोष्टी सांगत असतील, मजा येते वगैरे म्हणत असतील, टाळ्या पिटत असतील, तेव्हा नाही म्हणायला शिका, नकार द्यायला शिका. इतकंच नाही, त्यांनाही तुम्ही चुकीचं वर्तन करत आहात हे सांगण्याची हिंमत दाखवा. मी आई वडिलांना सुद्धा सांगू इच्छितो, आपणापाशी आज वेळ नसतो. आपण धावत असतो, कामधंद्यानिमित्त धावपळ होतच असते, परंतु या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ आहे का? आपण नेहमीच आपल्या मुलाच्या लौकिक प्रगतीबाबत बोलत असतो, किती मार्क्स मिळाले, परीक्षा कशी होती, काय खावं काय खाऊ नये, कुठे जावं कुठे जाऊ नये, आपल्या बोलण्याचा आवाका इतकाच मर्यादित असतो. कधी आपण आपल्या मुलाच्या हृदयात डोकावून पाहिलं आहे? त्यांना मनमोकळेपणानं बोलण्याची संधी दिली आहे? असं नक्की करून पहा. जर मुलं बोलतील तरच त्यांच्या मनात काय चालू आहे याचा पत्ता लागेल. मुलांमध्ये वाईट सवयी अचानक येत नाहीत, हळूहळू रुजत जातात. आणि जसजशी वाईट सवय त्याला लागायला लागते तसतशी त्याची घरातली वागणूक बदलत जाते. हा होणारा बदल काळजीपूर्वक जाणून घ्या. आपण असं केलं तर मला विश्वास आहे की आपल्या मुलाला अगदी सुरुवातीलाच तुम्ही वाचवू शकाल. त्याच्या मित्रमंडळींबाबतची माहिती असू द्या. त्याच्या केवळ अभ्यासातल्या प्रगतीकडे लक्ष देऊ नका. त्याचं जीवन, त्याचे विचार, त्याचे तर्क, त्याची पुस्तकं, त्याचे मित्र, त्याचे मोबाईल फोन्स, नक्की काय घडतंय, तो कुठे रमतो, सगळं काही आपल्या मुलांना वाचवायलाच हवं. मला असं वाटतं की जे काम आई वडील करू शकतात ते काम इतर कोणी करू शकत नाही. आपल्या इथं पूर्वजांनी अनेक विद्वत्तापूर्ण गोष्टी पूर्वापारपासून म्हणून ठेवलेल्या आहेत आणि म्हणूनच तर त्यांना स्टेट्समॅन म्हणतात. ते म्हणतात, 5 वर्ष लव लिजिए 10 लव ताडण देई, 5 वर्ष लव लिजिए 10 लव ताडण देई, सुतही 16 वर्ष में मित्र सरिज गनी देई, सुतही 16 वर्ष में मित्र सरिज गनी देई. अर्थ असा की मुलाच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत आई वडिलांनी मुलाशी प्रेमानं वागावं. त्यानंतर जेव्हा मुलगा 10 वर्षाचा होईल तेव्हा शिस्त अंगी रुजवायला हवी, शिस्तीचा आग्रह हवा. आणि कधी कधी आपण हेही बघतो की समजदार असलेली आई मुलावर नाराज होते, त्याच्याशी दिवसभर अबोला धरते. मुलासाठी ही शिक्षा मोठी असते. शिक्षा आई स्वतःला करून घेते पण ती शिक्षा मुलालाही होतेच. जेव्हा आई म्हणते की मी दिवसभर बोलणार नाही तेव्हा 10 वर्षाचा लहानगा दिवसभर बेचैन असतो, तो आपली वाईट सवय बदलून टाकतो. आता जेव्हा मुलगा 16 वर्षाचा होतो तेव्हा त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावं, मोकळेपणानं बोलणं व्हायला हवं. म्हणजे ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी उत्तम प्रकारे सांगितलेली आहे. मला असं वाटतं की आपल्या कौटुंबिक जीवनात याचा उपयोग व्हावा. मी औषध विक्री करणाऱ्यांची एक गोष्ट पाहत आलो आहे. कधी औषधांबरोबर नशा आणणाऱ्या गोष्टीही येतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधं देण्यात येऊ नयेत. कधी कधी तर कफ सिरप देखील नशेच्या व्यसनाची सुरुवात बनू शकतं. अनेक गोष्टी आहेत, त्याबद्दल मी आत्ताच बोलू इच्छित नाही. पण ही शिस्त आपण स्वतःला देखील लावून घ्यायला हवी. आजकाल उच्च शिक्षणासाठी गावातली मुलं आपलं राज्य सोडून चांगल्या ठिकाणी अभ्यासासाठी बोर्डिंगमध्ये राहतात, हॉस्टेलवर राहतात. मी असं ऐकलंय की केव्हा केव्हा अशी जीवनशैली मुलांच्या आयुष्यात वाईट सवय घेऊन येते. याविषयी शैक्षणिक संस्था, समाज, सुरक्षा बल यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. ज्याची त्याची जबाबदारी ज्यांनी त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न करावा. सरकार देखील तेच करेल आणि अशा प्रकारे आपला प्रयत्न असायला हवा. माझ्याकडे जी पत्रं आली आहेत ती अत्यंत रोचक आणि काहीशी दुःख व्यक्त करणारीही आहेत. काही पत्रं प्रेरणादायी सुद्धा आहेत. सर्वांचा उल्लेख करत नाही, परंतु एक श्री दत्त जे व्यसनात बुडून गेले होते, तुरुंगात गेले, तुरुंगात अनेक बंधनं होती आणि मग जीवनात बदल झाले. जेलमध्ये असताना वाचन केलं आणि पुढे त्यांचं जीवन बदलून गेलं. त्यांची ही कथा सर्वांनाच ठाऊक असेल. ते येरवडा जेलमध्ये होते. अशा अनेक गोष्टी असतील, अनेक लोक या व्यसनातून बाहेर आलेले आहेत. आपण बाहेर येऊ शकतो आणि यायलाच हवं. त्याचप्रमाणे मी येणाऱ्या दिवसात दिग्गजांना विनंती करेन, मग ते सिनेकलाकार असोत, खेळाडू असोत, सार्वजनिक जीवनातील मान्यवर असोत, सांस्कृतिक संत असोत, अशांनी संधी मिळेल तेव्हा आणि शक्य असेल तेव्हा लोकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करावी. आम्हाला समाजाला संदेश दिला पाहिजे, त्यामुळे नक्कीच फायदा होईल. जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत त्यांनाही माझा आग्रह आहे की सर्वांनी मिळून ड्रग्ज फ्री इंडिया अशी एक चळवळ हॅशटॅग वापरून चालवता येऊ शकते हे दाखवून द्यावं. जर आपण हॅश ड्रग्ज फ्री इंडिया या हॅशटॅगला प्रसिद्धी दिलीत तर लोकांना जागरूक करण्याचं चांगलं वातावरण आपण तयार करू शकतो. माझी इच्छा आहे की ही गोष्ट आपण पुढे चालू ठेवूया. प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करेल. जे सफल आहेत त्यांनी त्याला शेअर करावं. मी या विषयाला स्पर्श केला कारण दुःख इतरांसमोर मांडल्यामुळे कमी होतं. ही देशाची दुखरी नस आहे. आम्ही कोणताही उपदेश देत नाही आणि उपदेश देण्याचा मला काही हक्क देखील नाही. फक्त माझं दुःख तुमच्यासमोर मांडतोय आणि जी कुटुंब या समस्येमुळे दुःखी आहेत त्यांच्या दुःखात सामील होण्याचा प्रयत्न करतोय आणि एक सामाजिक नैतिक जबाबदारी जाणून घेण्याचं वातावरण तयार करतोय. मतभिन्नता असण्याची शक्यता आहेच, पण कुठून तरी सुरुवात करावी लागेलच. मी म्हटलं होतं की मी सुख देखील तुमच्यासमोर मांडू इच्छितो. गेल्या आठवड्यात अंध क्रिकेट संघाला भेटण्याची मला संधी मिळाली. विश्वचषक जिंकून ते आले होते. मी त्यांचा उत्साह पाहिला, आत्मविश्वास पाहिला. कदाचित देवानं ज्यांना दृष्टी दिली आहे, धडधाकट शरीर दिलं आहे, पण अशी इच्छाशक्ती मात्र आपल्यापाशी नाही आहे जी मला त्या अंध क्रिकेटपटूंमध्ये दिसून आली. काय तो उत्साह! त्यांना भेटून मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. खरंच अशा गोष्टी जीवनात भरपूर आनंद देऊन जातात. मागे बातमीपत्रांमध्ये चर्चा होती, जम्मू काश्मीरच्या क्रिकेट टीमनं मुंबईत जाऊन मुंबई टीमला हरवलं. मी या गोष्टीला हार जीत या रूपात पाहत नाही. मी या घटनेकडे वेगळ्या दृष्टीनं पाहत आहे. गेल्या काही दिवसात काश्मीरमधल्या मैदानांमध्ये पुराचं पाणी जमा झालं होतं. काश्मीरवर संकट आली होती हे आपल्याला ठाऊकच आहे. अशा प्रकारच्या कठीण प्रसंगी देखील काश्मीर टीमनं संपूर्ण टीम स्पिरिटनं प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जो विजय प्राप्त केला तो अभूतपूर्व आहे. आणि म्हणून सर्व अडथळे, प्रतिकूल परिस्थिती, संकट असताना देखील आपलं लक्ष्य कसं गाठावं हे जम्मू काश्मीरच्या तरुणांनी दाखवून दिलं. आणि म्हणून ही गोष्ट ऐकून मला विशेष आनंद झाला. या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. 2 दिवसांपूर्वी युनायटेड नेशन्सतर्फे 21 जून हा जागतिक योग दिवस मानला जावा या ठरावाला स्वीकृती दिली गेली. भारतासाठी ही मानाची आणि आनंदाची बाब आहे. हजारो वर्ष आमच्या पूर्वजांनी या महान परंपरेचा विकास केला. आज जगानं त्याला मान्यता दिली. योग साधनेचे व्यक्तिगत जीवनात फायदे आहेतच, पण योगविद्येनं हेही दाखवून दिलं आहे की तिच्यामध्ये जगाला जोडण्याचं सामर्थ्य देखील आहे. संपूर्ण जग योग या मुद्द्यावर UN जोडलं गेलं आणि मी पाहतोय की सर्वांच्या संमतीचा प्रस्ताव 2 दिवस पहिलेच मंजूर झाला आणि 177 देश सहप्रायोजक बनले. याआधी आंतरराष्ट्रीय टॉयलेट डे साठी प्रयत्न झाला होता तेव्हा 172 देश सहप्रायोजक बनले. नेल्सन मंडेला यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय झाला तेव्हा 165 देश सहप्रायोजक झाले होते. त्यापूर्वी 2 ऑक्टोबर अहिंसा दिवस साजरा करताना 177 देश सहभागी झाले होते. अशा प्रकारे 177 देशांना सहभागी करून घेणं हा विश्वविक्रमच झाला आहे. जगातील सर्व देशांचा मी आभारी आहे ज्यांनी भारताच्या या भावनांचा आदर केला आणि विश्वयोग दिन साजरा करण्याचा निर्णय झाला. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की ही गोष्ट आणि योग साधनेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवावं. मागच्या आठवड्यात मला मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याची संधी मिळाली. ही सभा गेली 50-60 वर्षापासून होतच आहे, परंतु यावेळी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी ही सभा घेतली गेली. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम सुरू केला ज्यामध्ये हातामध्ये कागद नाही, लेखणी नाही, सोबत कोणी अधिकारी नाही, कोणतीही फाईल नाही. सर्व मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री मित्रांसारखे एकत्र बसले होते. 2-2.5 तास समाज, देशातील निरनिराळे विषय यावर गंभीरपणे चर्चा झाली. वातावरण हलकंफुलकं होतं, मनमोकळेपणानं चर्चा झाली. या चर्चेत कुठेही राजकारण नव्हतं. माझ्यासाठी ही अत्यंत आनंददायी अनुभूती होती आणि ती सुद्धा आपणासोबत मी शेअर करू इच्छितो. मागच्या आठवड्यात मी नॉर्थ ईस्टला जाऊन आलो. मी तिकडे 3 दिवस राहिलो. मी देशातल्या युवकांना आग्रह करतो की जर आपल्याला ताजमहाल पाहावासा वाटतो, सिंगापूर पाहावासं वाटतं, दुबई पाहावीशी वाटते, तर मित्रांनो, निसर्ग जवळून पाहायला, ईश्वराचं नैसर्गिक रूप पाहायला म्हणून नॉर्थ ईस्टलाही अवश्य जाऊन या. मी जेव्हा प्रधानमंत्री म्हणून तिथे गेलो तेव्हा तेथील शक्ती ओळखण्याचाही मी प्रयत्न केला. अनेक निरनिराळ्या शक्तींनी प्रभावित असा आपला देशाचा नॉर्थ ईस्ट हा भाग आहे. इतके प्रेमळ लोक आहेत, उत्तम वातावरण आहे. खरंच खूप आनंद वाटला. कधी कधी लोक विचारतात, मोदीजी तुम्ही थकत नाही का? मी म्हणतो, नॉर्थ ईस्टला जाऊन असं वाटतं की थकवा तो काय असतो, आणि आला असेल थकवा तर लगेच दूर पळून जातो. खरंच खूप आनंद वाटला. आणि जे प्रेम तिकडच्या लोकांनी दिलं, स्वागत आदरातिथ्य केलं, ती आपुलकी खरंच मनाला स्पर्श करून गेली. तुम्हाला हेही सांगेन की हा आनंद अनुभवण्याचा अधिकार केवळ मोदींनाच नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला आहे. तेव्हा आपणही हा आनंद जरूर अनुभवा. पुढील मन की बात असेल तेव्हा 2015 असेल. 2014 बहुधा हा माझा शेवटचा कार्यक्रम असावा. आपण सर्वांना माझ्याकडून ख्रिसमससाठी हार्दिक शुभेच्छा. 2015 नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला ॲडव्हान्समध्येच देतो. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ज्या दिवशी सकाळी माझी मन की बात असते त्याच दिवशी रात्री 8 वाजता प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा ती प्रसारित होते. आणि मी हे देखील पाहिलं आहे की काही प्रादेशिक भाषांमध्ये माझ्यासारख्याच आवाजात लोक कार्यक्रम करतात. इतके उत्तम काम आकाशवाणीचे कलाकार करतात त्यामुळे मी थक्क झालोय. त्या सर्व कलाकारांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे अनेकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला सापडतोय. इतकी पत्र आली आहेत की आकाशवाणीनं तुमच्या सोयीसाठी एक पोस्टबॉक्स नंबर घेतला आहे. आपणही जर मन की बात मध्ये काही बोलू इच्छित असाल, सांगू इच्छित असाल, तर पोस्टबॉक्स पत्त्यावर आता लिहू शकता. मन की बात, पोस्टबॉक्स क्रमांक 111, आकाशवाणी, नवी दिल्ली. मी आपल्या पत्रांची वाट पाहतोय. आपल्याला माहीत नसेल पण या पत्रातून मला प्रेरणा मिळते. आपल्या लेखणीतून उमटलेली एखादी गोष्ट देशाच्या कामी येऊ शकते. मी आपला आभारी आहे. पुन्हा आपण 2015 या वर्षात जानेवारीमध्ये कोणत्या ना कोणत्या रविवारी 11 वाजता नक्कीच भेटून बोलणार आहोत. खूप खूप धन्यवाद.
श्रोतेहो, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मनोगताचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.